नमस्कार मित्रांनो, मोबाईल आणि कैसा, मी योगेश. आणि आमचा आजचा विषय आहे भारतीय मीडियांच्या युद्धाची धर्माचा द्वेष दिसतो. मास्टर ऑफ नॉन हॉर्मन येऊन इच्छाने पत्रकारिला जे जिंकणे सर्वप्रथम हे एक वाक्य शिकवावे. पत्रकारांनी सामान्य माणसाची जीव जाणीव ठेवून पाहिजे. विद्वान नाही तरच तो समस्या ओळखू शकतो. सामान्य नागरिकांशी संबंध आणि स्वतःसाठी आणि त्यांच्यासाठी काय. आज आमच्यासोबत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे महासचिव नरेश निमजे सर जुळलेले आहेत. सर, मोबाईल युनिवर्स स्वागत आहे सर आपल्याला.
खूप खूप धन्यवाद योगी भाऊ.
जी सर. सर, का पाहता की युद्धात ही द्वेष करण्याच्या भारतीय मीडियाला किती पण योग्य पाहता सर?
बघा, इस्रायल आणि फिलिस्ताईन याचं युद्ध आता काही 4-8 दिवसांमध्ये सुरू झालं, पण आपल्या देशामध्ये एक मणिपूरला गृहयुद्ध सुरू आहे, त्याकडे कोणाचंच लक्ष नाही, त्यावर कोणी बोलायला तयार नाही. मीडिया इकडे इकडली आपल्या देशामधली त्यावर काही बोलायला तयार नाही आणि तिथले चित्र दाखवायला तयार नाही. तिथली काय स्थिती आहे, कितीतरी लोक मरून गेले, बऱ्याच महिलांवर अत्याचार झाला आहे, त्याचे व्हिडिओ प्रसार माध्यमातून आले आहे, सोशल मीडियामध्ये ते व्हायरल झाले आहे, तरी आपले पंतप्रधान त्यावर एक शब्द सुद्धा बोलले नाही. आणि बोलले तर एक त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तर फक्त काहीतरी 25-30 सेकंद त्यावर बोलले. तर हे तर म्हणजे काय, तुम्ही आपल्या घरामध्ये झगडे आणि तुम्ही दुसऱ्याच्या घरचे झगडे तिथे हे करून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करून राहिले. तर ह्या मागे पूर्णपणे राजकारण आहे. मुस्लिम जिथे आला तिथे यांना काहीतरी असं एक शस्त्र मिळून जाते आणि त्याच्या मागे हा मीडिया धावतो. कारण की प्रत्येक मीडिया आता हे जे 2024 आहे, पूर्ण इलेक्शनचं वर्ष आहे, निवडणुकीचं वर्ष आहे, त्यामध्ये लोकसभा आहे आणि इतर काही राज्यामध्ये त्यामध्ये इलेक्शन होईल. आणि आता ह्या नोव्हेंबरमध्ये 5 राज्याचे इलेक्शन आहेत. तर लोकांचं पुन्हा डायव्हर्ट करण्यासाठी, हिंदू मुसलमान करण्यासाठी त्यांनी मणिपूरकडे लक्ष न देता आपला पूर्ण मीडिया तिथे इस्रायल आणि फिलिस्तीनमध्ये गेलेला आहे. फार दुर्दैवी बाब आपल्या देशासाठी. इथल्या महिलांना तुम्ही निर्वस्त करून राहिले आणि पुन्हा तुम्हाला धर्मावर आधारित जो विषय मिळाला आणि पुन्हा तुम्ही त्याचकडे वळून राहिले, हे फार दुर्दैवी आहे.
सर, लोकशाही पत्रकारितेत शोधांना प्राधान्य दिले जाते, पण जिथे एकाकडे मणिपूर आहे आणि दुसरीकडे इस्रायल आणि फिलिस्तीन यांचे युद्ध, तर कसे पाहतात, काय वाटतं सर?
बघा, हे आता ह्या जागेवरून तो वाद आहे फिलिस्तीन आणि हे जवळपास 1920 पासून यांचं सुरू आहे. हमास म्हणजे हे गुप्तहेर संघटना आहे फिलिस्तीनची, आणि इस्रायलची गुप्तहेर संघटना हे मोसाद आहे. मोसाद ही खूप पॉवरफुल संघटना मानल्या जाते. पण आता तुम्ही पाहू शकता, इस्रायलचं असं म्हणणं होतं की आम्हाला जे आहे आयरन डोम आहे, म्हणजे आम्हाला कवच आहे आमच्या पूर्ण देशाला. आता हमासने दाखवून दिलं की त्यांचं मत असं होतं इस्रायल की इथे कुणी अटॅक नाही करू शकणार, जे बॉम्ब पडतील ते रडारवर येतील आणि ते वरच्या वर ध्वस्त होतील. पण हमासने हे दाखवून दिलं की नाही, असं काहीच नाही आहे. जगामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग सैन्य हे इस्रायलचं मानलं जाते, पण त्यांची हवा पूर्ण निघालेली आहे. हे चित्र आता डोळ्यासमोर दिसून झाले आणि आजचीच हे आहे खबर की ते आता अमेरिकेला मदत मागून राहिले, सैन्याची मदत मागून राहिले. म्हणजे एवढी महाशक्ती सुद्धा आता घुटण्याच्या बलावर त्या हमासने यांना आणून दिलेलं आहे. आणि यांच्यावर फिलिस्तीनचे लोक, निर्दोष लोक मारण्याचं जे पाप इस्रायल घेऊन राहिला, याला जग कधी माफ करणार नाही.
जी सर. सर, का पाहता की मणिपूर सोडून इस्रायल आणि फिलिस्तीन कव्हर करण्यासाठी देशातला मुख्य प्रवाहाचा मीडिया किती पण योग्य आणि किती चुकाचे आहे सर?
नाही, हे तर हे जगाने दाखवूनच दिलं आहे ना. जगाच्या पातळीवर आपल्या मीडियाचा क्रमांक किती येतो हे दिसून राहिलेलं आहे. सगळ्या खालच्या पातळीवर आलेले आहे. आपल्या वर हे पाकिस्तान, इंडोनेशिया, हे जे छोटे छोटे आहे, बांगलादेश यांचे पत्रकार इथल्या इंडियाच्या मीडियापेक्षा वरचढ आहे. तर हे तर सगळे विकले गेलेले आहे, हे विकाऊ आहे, हे पूर्ण गोदी मीडिया झाले. हा गोदी मीडिया जो शब्द आहे तो पूर्ण हे त्यांच्या गोदीमध्ये जाऊन बसलेले आहे बीजेपीच्या. आणि यांना काही आता लोकांशी घेणं देणं, आम जनतेशी काही घेणं देणं राहिलेलं नाही. हे फक्त सत्ताधारी पक्षाची भाषा बोलणारे हे मीडिया झालेले आहे. एवढे निर्लज्ज, एवढे हरामखोर, हे तुम्हाला जगाच्या पातळीवर मी हरामखोर शब्द वापरून राहिलो यांच्यासाठी. यांच्यामुळेच असे निष्पाप लोक मरून राहिलेले आहेत. मीडिया हा चौथा स्तंभ आहे ज्याच्यावर लोकांचा विश्वास राहतो, पण आता जवळपास विश्वास पूर्ण उडून गेलेला आहे. इथे तुम्हाला न्यूजमध्ये कुठल्या शेतकऱ्याचा मुद्दा दिसणार नाही. जो शेतकरी आत्महत्या करून राहिला, एवढे हजारोच्या संख्येमध्ये आत्महत्या होऊन राहिला, ते दाखवणार नाही. बेरोजगारीचा प्रश्न एवढा ज्वलंत आहे, युवा असा वनवन भटकून राहिलेला आहे, ते तुम्ही दाखवणार नाही. कुपोषणाचा प्रश्न आहे, ते तुम्ही दाखवणार नाही. भूकमरीमध्ये आपला जो देश आहे की कोणत्या क्रमांकावर आला आहे, आपल्या वरच पाकिस्तान श्रीलंका आहे, त्या खालचं त्याच्या खालचं आपण गेलेलो आहोत. पण तुम्ही हे जी हवा पसरवण्याचा प्रयत्न करून राहिले की ही फार मोठी महाशक्ती आहे आणि सगळं बल्ले बल्लेच आहे, हे सगळं दिखावा आहे. आता तुम्ही बघा G20 जे हे चाललं आहे ह्या वर्षी, इथे तुम्ही गरिबांचे घर झाकून टाकले. जिथे डम्पिंग यार्ड आहे, कचरा इथे साचवतो तो तुम्ही झाकून टाकला. जिथे झोपडपट्टी आहे ते तुम्ही लपवून टाकले. तर हे काय आहे, जे आहे स्थिती ते दिसू द्या ना. जे आहे ते दिसू द्या, जगाला माहीत पडलं पाहिजे की आपण फक्त बोलल्या नाही होणार ना. आणि आता बघा, मनमोहन सिंगने सत्ता सोडली तेव्हा 55 लाख करोडचं कर्ज होतं, आता ते 100 लाख कोटी वाढलेलं आहे आणि ते 150 वर पोहोचलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही विकास न करता हा देश पूर्णपणे विनाशाकडे जात आहे. आणि हे पूर्णपणे हिंदू मुस्लिम इथे करण्याचं कारण एकमेव हेच आहे की 2025 RSSला पूर्ण 100 वर्ष होत आहे आणि त्या वर्षी 2025 यांना ह्या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करायचं आहे आणि इथे फक्त संघाचं राज्य राहील असं तिथे वातावरण बनवण्याचा प्रयत्न करून राहिले.
का पाहता सर, देशांच्या सत्तेनुसार बातम्या कव्हर करण्याचे आणि देशांची जो शोषित वर्गाकडे लक्ष न देणं, त्यांना वाजून सारून जागच्या ज्यांच्या सर पलटवार बातम्या कव्हर करते, आणि किती पण योग्य आहे आणि किती तुम्हाला सही वाटते सर?
नाही, मूलभूत जे फंडामेंटल राईट्स आहे आपले त्याकडे ह्या सरकारचं लक्ष नाही. शिक्षा, स्वास्थ्य, आता तुम्ही बघा मागच्याच महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये औषधी नसल्यामुळे तिथले 50 वर लोक मारले गेले, त्याकडे लक्ष नाही. महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रामध्ये 16,000 शाळा बंद करून त्यांनी देशीचे दुकानं तेवढेच इथे लायसन्स वाटलेले आहे. तर हे बघा ना, म्हणजे काय उद्देश आहे यांचा, म्हणजे इथल्या इथलं शिक्षण पद्धती हे पूर्णपणे यांना ध्वस्त करायची आहे. तुम्ही शिक्षणामध्ये डार्विनचा सिद्धांत काढून टाकला आणि तिथे देवधर्म आणून राहिले. धर्माचा इतिहास किती जुना आहे? आपल्या मानव जातीचा इतिहास 8 ते 10 लाख वर्षाचा आहे. त्यामध्ये धर्माचा इतिहास फक्त 2500 वर्षाचा आहे. पहिला धर्म बौद्ध, त्यानंतर ख्रिश्चॅनिटी आणि आता मुस्लिम. आणि या हिंदू तर आपला धर्मच नाही, ते सिंधू घाटी ते सिंधू जे आहे त्यावरून हा हिंदू अपभ्रंश शब्द झालेला आहे. हिंदू ही संस्कृती आहे. आपल्या देशामध्ये अनेक जातीचे, अनेक भाषेचे, अनेक धर्माचे लोक राहतात. त्या सर्वांना घेऊन चालणारा हा हिंदू धर्म, तर अशी याची व्याख्या आहे. पण यांनी त्याला पूर्णपणे बदलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जगाच्या पातळीवर हा एकमेव देश आहे का जिथे सगळ्या धर्माचे कुठले जगातले कुठले लोक चांगले मित्राप्रमाणे किंवा भावाबंधूप्रमाणे ते राहतात. तर हे त्यांना ठीक नाही वाटत आहे. म्हणून एकच धर्म राहिला पाहिजे, हिंदू धर्म राहिला पाहिजे आणि सगळ्या धर्माचा तिथे इथून नायनाट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपल्या देशामध्ये हिंदू नंतर मुस्लिम आहे, त्याची संख्या जवळपास 25 करोड आपल्या देशामध्ये आहे. जेवढे मुस्लिम पाकिस्तानमध्ये नाही आहे तेवढे मुसलमान आपल्या देशामध्ये आहे. तर यांना कसं काय करणार? हिटलरने जसं जूनला चेंबरमध्ये टाकून मारलं तसं मोदी साहेब आपले मुस्लिमांना चेंबरमध्ये टाकून मारणार आहे का? म्हणजे हा एक प्रश्न आता तयार झालेला आहे. इथले मुस्लिम असे भयभीत अवस्थेमध्ये आहे आणि बाकी धर्माचे लोक असे भयभीत अवस्थेमध्ये आहे. त्यासाठी पूर्णपणे मीडिया जबाबदार आहे, कारण की मुख्य मुद्दे न उचलता सडक, बिजली, पाणी, हा शेतकरी आत्महत्या, शिक्षा, बेरोजगारी हे महत्वाचे मुद्दे आहे. ते न त्याला हात न लावता तुम्ही हिंदू मुसलमान हेच दिवसभर त्यांच्या टीव्हीवर राहते. आता पहा ना इंडिया टीव्हीचे काय हाल, एनडीटीव्हीचे काय हाल करून टाकले. तो रवीश कुमार जो पत्रकार आहे तो सत्य बोलत होता, त्याला दाबण्यासाठी ते अडाणींनी चॅनल्स पूर्ण खरेदी करून टाकलं. म्हणजे हे सगळं इथे होऊन राहिलेलं आहे. आणि म्हणून काही मोजक्या पत्रकारामुळे, काही दलाल पत्रकारामुळे, काही हरामखोर ह्या मीडियाच्या चॅनलवाले किंवा पत्रकारामुळे ह्या देशाचा पूर्ण कपाडा होण्याच्या मार्गावर आहे. ही सत्य स्थिती आहे.
जी सर, मला आखरी प्रश्न आहे सर, मी याच्या संक्षेपमध्ये तुमच्याकडून मी प्रत्युत्तरच्या अपेक्षा करतो. सर, युद्धात सर धर्म पाहिणे किती पण योग्य वाटतात आणि तुम्ही मानवतेच्या किती पण प्राधान्य देतात सर?
नाही, मानवतेनेच राहिलं पाहिजे ना. युद्धाने काय होणार आहे? युद्धाने काहीच नाही होणार. हा बुद्धाचा देश आहे आणि बुद्धाने काय सांगितलेलं आहे? शांतीचा मार्ग सांगितलेला आहे, अहिंसेचा मार्ग सांगितलेला आहे. तोच नंतर गांधीने तो मार्ग पकडला, सत्य आणि अहिंसा, आणि त्या मार्गावर जाऊन ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम महात्मा गांधीने केलेलं आहे. हे तर सत्य आहे. मग तुम्ही कुठे धर्म घेऊन येऊन राहिले? मानवतेने वागलं पाहिजे सर्वांना. हे बघा, मुसलमानाला 2 हात आहे, हिंदूलाही 2 हात आहे. मुसलमानाही 2 डोळे आहे, हिंदूला काही 4 डोळे नाही आहे. जसं शरीर आपल्या निसर्गाने दिलेलं आहे ते शरीर सर्वांना दिलं. तुम्ही जगाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात जा, माणूस हा एकसारखाच दिसेल तुम्हाला. हा रंग त्याचा वेगवेगळा राहू शकते, पण 2 हात, 2 पाय, 1 नाक, 2 डोळे, 2 कान, 1 तोंड, त्यामध्ये 1 जीभ, हेच सगळं माणूस जातीचं लक्षण आहे. तर सगळ्याने सुखसमाधानाने वागलं पाहिजे. लोहियाने तर म्हटलं होतं की बाबा एक विश्व संसद असली पाहिजे आणि त्याचं एक कमिटी असली पाहिजे. म्हणजे सर्वांना सारखा अधिकार आहे, मानव जातीला जगण्याचा एक अधिकार जो नेचरने दिलेला आहे, तर त्याला तुम्ही कसं काय हे करू शकता? म्हणजे त्याला तर जगण्याचा अधिकार आहे, तो जगलाच पाहिजे. आता पहा तुम्ही ह्या फिलिस्तीनमध्ये किती निर्दोष लोक मारल्या गेले, तिथल्या बिल्डिंग फ्लॅटच्या फ्लॅट पूर्ण ध्वस्त होऊन गेलेला आहे आणि पूर्ण सगळीकडे असा तुम्हाला मलबाच मलबा पाहायला मिळेल. जगामध्ये सर्वात कमी तिथे पाऊस पडतो, 30 सेंटीमीटर फक्त पाऊस पडतो आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ते जगून राहिले. तर त्यांचं तर त्यांना तर सगळ्या देशांनी मदत करायला पाहिजे. आपण आता इथल्या सरकारने आपल्या देशामध्ये 2 भाग झालेले आहे. म्हणजे एक इस्रायलच्या जे सत्ता आहे, मोदी सत्ता आहे, इस्रायलच्या बाजूने आहे आणि जो विपक्ष आहे तो फिलिस्तीनला साथ देऊन राहिला. तर आपल्या मोदी सरकारने यावर लक्ष द्यायला पाहिजे. आता हे त्या मुद्द्यावर काहीच बोलून नाही राहिले. सुरुवातीला त्यांनी इस्रायलला सपोर्ट केला, पण आता जे इस्रायल मनमानी करून राहिले आणि त्यांना असं वाटते की जगामध्ये आम्हाला कोणीच बोलणार नाही आणि आम्ही महाशक्ती आहो, तर हा त्यांचा घमंड इथे तुटणार आहे. आणि मोदीचं जे म्हणजे दोन तोंडाच्या सापासारखं त्याचं जे हे आहे ते पण आता जगासमोर आणि ह्या देशासमोर त्याचं चित्रचरित्र येणार आहे.
तर हे होते नरेश सिमजी सर, ज्यांनी भारतीय मीडियाला युद्धाची धर्माचा द्वेष दिसते का, ह्या विषयावर आपली प्रतिक्रिया मोबाईल वाणी सोबत सोपवली. सर, मोबाईल आणि समय दिला त्याच्याबद्दल लगेच आभार सर.
खूप खूप धन्यवाद योगी भाई.
मोबाईल आणि करता मी योगेश, धन्यवाद.